आज वर्षारंभ समारंभ आहे. जी परब्रह्म शक्ती सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीमध्ये आहे तिला नमस्कार करून उपासनेला प्रारंभ करूया. या देवी सर्वभूतेषु,
या देवी सर्वभूतेषु,
बुद्धिरूपेण संस्थिता,
बुद्धिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः.
जी देवी भूतमात्रात,
जी देवी भूतमात्रात,
बुद्धिरूपात राहते,
बुद्धिरूपात राहते,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार नमो नमः,
नमस्कार नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु,
या देवी सर्वभूतेषु,
शक्तिरूपेण संस्थिता,
शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः.
जी देवी भूतमात्रात,
जी देवी भूतमात्रात,
शक्तिरूपात राहते,
शक्तिरूपात राहते,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार नमो नमः,
नमस्कार नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु,
या देवी सर्वभूतेषु,
लक्ष्मीरूपेण संस्थिता,
लक्ष्मीरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः.
जी देवी भूतमात्रात,
जी देवी भूतमात्रात,
लक्ष्मी रूपात राहते,
लक्ष्मी रूपात राहते,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार नमो नमः,
नमस्कार नमो नमः,
चितिरूपेण या कृत्स्नम्,
चितिरूपेण या कृत्स्नम्,
एतद्व्याप्य स्थिता जगत्,
एतद्व्याप्य स्थिता जगत्,
नमस्तस्यै नमस्तस्यै,
नमस्तस्यै नमस्तस्यै,
नमस्तस्यै नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः,
विश्वाला व्यापुनी पूर्णा,
विश्वाला व्यापुनी पूर्णा,
जीरा हे दिव्य चेतना,
जीरा हे दिव्य चेतना,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार नमो नमः,
नमस्कार नमो नमः।
बुद्धि शक्ति आणि लक्ष्मी तिन्ही वाढवण्यासाठी ज्ञानार्जन करायचे असते, म्हणजे शिकायचे असते। असे ज्ञानार्जन करताना आपण विद्येची उपासना का करायची हे आपले ध्येय निश्चित झाले असले पाहिजे। पुरातन काळापासून विद्येच्या उपासनेची अखेर कुठे व्हावी याची प्रार्थना ऋषींनी केलेली आहे। असतो मा सद्गमय,
असतो मा सद्गमय,
तमसो मा ज्योतिर्गमय,
तमसो मा ज्योतिर्गमय,
मृत्योर्मा अमृतं गमय,
मृत्योर्मा अमृतं गमय।
आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा, अंधकारातून प्रकाशात घेऊन जा, मृत्यूतून अमृतत्वात घेऊन जा। अशा श्रेष्ठ उद्दिष्टांसाठी विद्येची उपासना करायची झाली तर त्यासाठी काही व्रते आपल्याला पाळावी लागतील। उत्तम निरोगी आयुष्य तसेच ज्ञान भक्ती आणि कृतिशीलता यांनी समृद्ध झालेले जीवन आणि समाजामध्ये आपली कीर्ती पसरायची असेल तर त्यासाठी छांदोग्य उपनिषदामध्ये पुढील व्रते सांगितली आहेत।
महामनः स्यात् तद्व्रतम्, महामनः स्यात् तद्व्रतम्,
मोठ्या मनाचे वा तसे वागणे हेच व्रत आहे।
तपंतं न निंदेत तद्व्रतम्, तपंतं न निंदेत तद्व्रतम्,
कडक उन्हाला नावे ठेवू नका ते सहन करणे हेच व्रत आहे।
वर्षंतं न निंदेत तद्व्रतम्, वर्षंतं न निंदेत तद्व्रतम्,
पाऊस कितीही आणि कधीही पडला तरी त्याला नावे ठेवू नका त्याचा स्वीकार हेच खरे व्रत आहे। ऋतुं न निन्दे तद्व्रतम्
ऋतुं न निन्दे तद्व्रतम्
कोणत्याही ऋतूचा त्रास करून घेऊ नका, हे व्रतच आहे. लोका न निन्दे तद्व्रतम् लोक कसेही वागले तरी नावे ठेवू नका, ते व्रत आहे. पशून निंदे तद्व्रतम्
पशून निंदे तद्व्रतम्
पाळीव प्राण्यांचा कितीही त्रास झाला तरी त्यांना छळू नका, ते व्रत आहे. सर्वमस्मी इति उपासीत तद्व्रतम्
सर्वमस्मी इति उपासीत तद्व्रतम्
अवतीभवतीच्या सर्वांशी एकरूप होण्याचा भाव ठेवावा, ते खरे व्रत आहे. या व्रतांचे पालन करता करता आपण आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांद्वारे अनेक संवेदना ग्रहण करतो. या व्रतांचे पालन करता करता आपण आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांद्वारे अनेक संवेदना ग्रहण करतो. तो आपल्या इंद्रियांचा आहार आहे. इंद्रियांना योग्य आहार दिल्यानेच आपल्या मनातून आपल्या खऱ्या रूपाबद्दलचे सर्व संशय दूर होतात. आहार शुद्धौ सत्व शुद्धिः
आहार शुद्धौ सत्व शुद्धिः
सत्व शुद्धौ ध्रुवा स्मृतिः
सत्व शुद्धौ ध्रुवा स्मृतिः
स्मृतिलम्भे सर्वग्रन्थीना
स्मृतिलम्भे सर्वग्रन्थीनां
विप्रमोक्षः
विप्रमोक्षः
आहार शुद्ध असेल म्हणजेच अचूक व योग्य कारणासाठी व योग्य प्रमाणात घेतला असेल तर बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली की आपल्या मूळच्या शिवस्वरूपाची आठवण पक्की राहते. शिवस्वरूपाची आठवण सतत राहिली तर कोणतीच शंका भीती किंवा वैर शिल्लक राहत नाही. शुद्ध आहार म्हणजे शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी संयम करण्याची वर जी व्रते सांगितली आहेत त्यांच्या पालनाबरोबर काही कृती आपणहून पुढाकार घेऊन करायची असते. अशा कृतीला आपल्या परंपरेत तप असे म्हणतात. तीन प्रकारची तपे सांगितली आहेत. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम्
देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम्
शौचमार्जवम्
शौचमार्जवम्
ब्रह्मचर्यम् अहिंसा च
ब्रह्मचर्यम् अहिंसा च
शारीरं तप उच्यते
शारीरं तप उच्यते
गुरुदेवादिकी पूजा
गुरुदेवादिकी पूजा
स्वच्छता वीर्य संग्रह
स्वच्छता वीर्य संग्रह
अहिंसा रुजुता अंगी
अहिंसा रुजुता अंगी
देहाचे तप बोलिले
देहाचे तप बोलिले
अनुद्वेगकरं वाक्यम्
अनुद्वेगकरं वाक्यम्
सत्यं प्रियहितं च यत्
सत्यं प्रियहितं चयत्
स्वाध्यायाभ्यसनं चैव
स्वाध्यायाभ्यसनं चैव
वाग्मयं तप उच्यते
वाग्मयं तप उच्यते
हितार्थबोलणे सत्य
हितार्थबोलणे सत्य
प्रेमानेन कुपेलसे
प्रेमानेन कुपेलसे
स्वाध्याय करणे नित्य
स्वाध्याय करणे नित्य
वाणीचे तप बोलिले
वाणीचे तप बोलिले
मन प्रसाद सौम्यत्वं
मन प्रसाद सौम्यत्वं
मौनमात्म विनिग्रहः
मौनमात्म विनिग्रहः
भावसंशुद्धिरित्येतत्
भावसंशुद्धिरित्येतत्
तपो मानसमुच्यते
तपो मानसमुच्यते
प्रसन्नवृत्ति सौम्यत्व
प्रसन्नवृत्ति सौम्यत्व
आत्मचिन्तनसंयम
आत्मचिन्तनसंयम
भावनाराखणे शुद्ध
भावनाराखणे शुद्ध
मनाचे तप बोलिले
मनाचे तप बोलिले
श्रद्धया परया तप्तम्
श्रद्धया परया तप्तम्
तपस्तत्त्रिविधं नरैः
तपस्तत्त्रिविधं नरैः
अफलाकांक्षिभिर्युक्तैः
अफलाकांक्षिभिर्युक्तैः
सात्विकं परिचक्षते
सात्विकं परिचक्षते
तिहेरी तपते सारे
तिहेरी तपते सारे
श्रद्धा उत्कट जोडुनी
श्रद्धा उत्कट जोडुनी
समत्वे फळ सोडुनी
समत्वे फळ सोडुनी
घडले जाण सात्विक
घडले जाण सात्विक
शरीराचे वाणीचे आणि मनाचे असे तीन प्रकारचे तप करत सुट्टीपुरते थोडा काळ खंडित केलेले अध्ययन पुन्हा सुरू करताना आता पुढील प्रार्थना आपण गद्यामध्ये करूया. राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची
राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची
खरोखर राष्ट्रहितार्थ
खरोखर राष्ट्रहितार्थ
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी
अशी तीव्र तळमळ मनात धरून
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत
आम्ही एकत्र जमत आहोत
हे परमात्मन
हे परमात्मन
तू याचा साक्षी हो
तू याचा साक्षी हो
जेथे आम्ही पदार्पण करू
जेथे आम्ही पदार्पण करू
तेथे मौलिक निमूलगामी कार्य
तेथे मौलिक निमूलगामी कार्य
आमच्या हातून घडेल,
आमच्या हातून घडेल
असे होऊ दे,
असे होऊ दे.
आमचा देश जागृत व्हावा,
आमचा देश जागृत व्हावा.
कर्तृत्वाने पौरुषाने चमकावा,
कर्तृत्वाने पौरुषाने चमकावा.
विद्या आणि शास्त्रे यात पारंगत व्हावा,
विद्या आणि शास्त्रे यात पारंगत व्हावा.
हे चैतन्य सागरा,
हे चैतन्य सागरा,
तुझे स्फुरण आमच्या देशात भरून राहिलेले असावे,
तुझे स्फुरण आमच्या देशात भरून राहिलेले असावे.
हीच अंतरीची तळमळ आहे,
हीच अंतरीची तळमळ आहे.
हे परमात्मन,
हे परमात्मन,
आपणास स्मरून,
आपणास स्मरून
आम्ही संकल्प करतो की,
आम्ही संकल्प करतो की
उपासना स्वाध्याय प्रवचन आणि सद्गुरु सेवा,
उपासना स्वाध्याय प्रवचन आणि सद्गुरु सेवा
यांचा आम्ही सदैव अवलंब करू,
यांचा आम्ही सदैव अवलंब करू.
शरीर सुंदर सतेज करू,
शरीर सुंदर सतेज करू.
विवेके विचारे देशकारणे,
विवेके विचारे देशकारणे.
व्यक्तिमत्व पुनीत करू,
व्यक्तिमत्व पुनीत करू.
परमेश्वरी शक्तीचे अवतरण,
परमेश्वरी शक्तीचे अवतरण.
सर्व मानव समाजात होण्यासाठी,
सर्व मानव समाजात होण्यासाठी
आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू,
आम्ही आमच्या विद्येचा उपयोग करू.
आता गायत्री मंत्र म्हणून उपासनेची सांगता करूया. पहिले तीन ओंकार सांगून होतील, त्यानंतर 2 मिनिटांचे चिंतन असेल. चिंतनानंतरचे 3 ओंकार व गायत्री मंत्र एकत्र होईल.
Oh.
हे
अंतरिक्ष।
नमस्ते। 1 2 3।